श्री ज्ञानेश्वरी।
ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकावरचं निरूपण सुरू आहे। काल तो 17वा श्लोक अपूर्ण राहिला होता, त्याला आज आपण पूर्ण करणार आहोत। श्लोक मूळ श्लोक जो होता, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते। ज्याच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही, त्याला माहीत आहे की हे कर्म प्रकृती करून घेत आहे, आत्मा म्हणून मी काहीच करत नाही। ज्याची बुद्धी, अंतकरणाचे जे चार भाग आहेत त्याच्यामध्ये बुद्धी असते, ज्याची बुद्धी या कर्मांपासून अलिप्त असते, कर्म तर त्याच्या हातून होत असतात पण मी कर्म करतो ही त्याची बुद्धी अजिबात मान्य करत नाही। त्याने या सर्व जगाला जरी मारले आणि कोणालाही नाही मारले तरी त्याला कसलाही बंध लागत नाही, कारण त्याची बुद्धी इथे इन्व्हॉल्वच नसते। त्याच्या बुद्धीला माहीत असते की मी हे काहीच करत नाही, कारण त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली असते। तो महावाक्याचे नि नावे गुरु कृपेचे नि थावे, त्याला त्याच्या गुरुनी महावाक्याचा उपदेश केलेला असतो, गुरुमंत्र दिलेला असतो आणि त्याला तू शरीर नसून तू एक पवित्र आत्मा आहे याची जाणीव गुरुने करून दिलेली असते। माथा हातू ठेविला नव्हे थापटलिया जैसा, नुसतं डोक्यावरच माथ्यावरच हात ठेवला नाही तर पाठीवर थाप सुद्धा दिली। पाठीवर थाप देणे म्हणजे त्याचे सर्व चक्र शुद्ध करणे, डोक्यावर हात ठेवणे म्हणजे त्याच्या सहस्रार चरणा चक्राला मुक्त करणे, जेणेकरून त्याची व्हायटल एनर्जी, त्याची जी प्राणऊर्जा ती त्या सहस्रार चक्राच्या माध्यमातून विश्व ऊर्जेसोबत संयुक्त होते आणि त्यामुळे तैसा विश्व स्वप्नेसी माया नीद सांडुनी धनंजया सहसा चेईला अद्वयानंदपणे जो अद्वयानंदपणे, अद्वय आनंद त्याला उपभोगाला मिळते। विश्व स्वप्नेसी माया हे विश्व हे मायेचं स्वप्न आहे याचा त्याला पूर्ण अनुभूती आलेली असते। नीद सांडुनी धनंजया सहसा चेईला जैसा, जणू काही एखादा माणूस झोप उघडली आणि चेता झाला किंवा जागा झाला, म्हणजे ज्याला जसं वाटते तसं, मग हा पूर्ण आपल्या गुरुकृपेमुळे गुरुकृपा उखा उभवली असा एक श्लोक, अशी एक ओवी आली होती त्याच्यावर। गुरुकृपेची पाखर पडल्यामुळे गुरुकृपा उखा, गुरुकृपेची उषा, गुरुकृपेची पहाट झाली त्याला आणि म्हणून त्या गुरुकृपेच्या वाक्यामुळे, त्या सोहम वाक्यामुळे त्याला हे जाणून चांगल्या पद्धतीने त्याला पटून गेलेलं आहे की तो एक प्युअर सोल, शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा असा आहे आणि म्हणून त्याच्या देहाकडून जे काही कर्म घटित होत असतील त्यात तो लिप्त होत नसतो, त्याची बुद्धीही त्यात लिप्त होत नसते। अशी ही उत्तम स्थिती त्या स्थितीला विदेह स्थिती म्हणतात। मागे जनक राजाच्या उदाहरणात आपण ती विदेह स्थिती काय असते याचं पूर्ण विवरण ऐकलं होतं। ती छोटीशी कथा होती पण फार बोध ठसवणारी अशी कथा होती। आज या 18व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकाचा उर्वरित भाग आपण घेऊन याच्या निरूपणाला पुढे घेऊन जाऊया।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
तो देहादिकी चेष्टी पडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न किरीटी चेला जैसा। एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते कीरतो व्यापारी ऐसेची मानिती। कातणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोल्हा मानिजेना। पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊनी जाणावे ठ ठाणोरियाचे मवावे आणिकी घाय का महासतीचे भोग देखे कीर सकळ जग परीते आगी ना आंग ना लोका देखे।
अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही त्याप्रमाणे देहादिकाच्या कर्मांनी सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्या आत्म्याला त्याची काही खबरही नसते। एरवी या कातळ्याच्या डोळ्यांनी, चर्मचक्षुनी, या स्थूल दृष्टीने, स्थूल शरीराच्या दृष्टीने जे त्याला देहधारी बुद्धीने पाहतात ते खरोखर तो ते कर्म करणार आहे असेच मानतात। एखादा विदेही पुरुष, बरं का, आजही असे थोर पुरुष समाजामध्ये वावरतात। ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी एवढी उंच पातळी गाठलेली असते की ते सर्व या कर्म आचरणाच्या पलीकडे गेलेले असतात, गुणांच्याही पलीकडे गेले असतात, गुणातीत ते असतात। आणि त्यांचं जेव्हा हे आचरण सुरू असते तर सर्वसामान्यांना त्याची खबरही नसते। तो अजिबात देहभाव न ठेवता सगळी कर्मे करत असतो, तो आपल्या अवतीभोवतीच असतो पण आपल्याला जाणवत नाही की तो कोणत्या स्थितीत आहे, किती उच्च स्थितीत आहे। आपण त्याला देहधारी समजतो पण ते देहधारी नसतात। गवताचे बुजगावणे शेताच्या बांधावर ठेवले तर ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्ह्याला वाटते, नाही का? बुजगावणं सगळ्यांना माहितीच आहे। शेतात रखवाली करायच्या आधी जेव्हा पीक अगदी मॅच्युअर होण्याच्या अवस्थेत येते, कणसात दाणे भरतात, उंब्यांमध्ये दाणे भरतात, त्यावेळी कोल्ह्यांनी, पक्ष्यांनी, डुकरांनी तिथे येऊ नये म्हणून शेतकरी काय करतो, शेताच्या बांधावर एका काठीनी, काठीला गवत बांधतो, तण बांधतो आणि दोन हात दोन पाय असे तयार करून त्या गवताच्या काठीच्या माणसाला शर्ट घालतो, पॅन्ट घालतो जेणेकरून, आणि त्याच्यावरती एक मटकं ठेवतो, मटक्याला डोळे नाक काढतात, असं वाटतं जणू काही एखादा माणूसच तिथे उभा आहे। तर पाखरांना, पक्ष्यांना असं वाटतं की हा माणूस तिथे उभा आहे म्हणून तिथे जाऊ नये। अशा प्रकारे शेतकरी आपली बुद्धी वापरून आपल्या शेताची रक्षा करतो। तेव्हा वेळा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे लोकांनी येऊन जाणावयाचे, अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजावयाच्या, किंवा एखादी स्त्री सती जायला निघालेली तर त्या सती जायला निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग शृंगार आदी सर्व लोक खरोखर पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीला त्या शृंगाराचं, त्या साडीचं किंवा त्या आभूषणाचं काय, स्वतःचे शरीर अथवा लोक यांचे भानही नसते। तिचा पूर्ण भाव आपल्या मेलेल्या पतीच्या ठिकाणी स्थिर असतो। तैसा सस्वरूपे उठिला जो दृश्येशी दृष्टाटला तो नेणे काय रहाटला इंद्रिय ग्रामू अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने लोपता तिरी चेनी जने एकी एक गिळिले हे मने मानिजे जर्ही तर्ही पाणियाकडे पाही कोणे गिळजता आहे काही तैसे पूर्णा दुजे नाही जे तो मारी सोनयाचिया चंडिका सुवर्ण शुळेची देखा सोनयाचिया मही खाना शुकेला तो देवलवसिया कडा व्यवहारू गमला फुडा वाचुनी शूळ महिषचा मुंडा सोनेचिया त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे, म्हणजे मी आत्मा आहे अशी त्याला जाणीव झालेली आहे, असा तो जागा झालेला आणि ज्याच्या दृश्य आणि दृष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, दृश्य भावना तर नाहीशी झालीच, पण दृष्टा ही सुद्धा भावना सापेक्ष, दृष्ट्या सापेक्ष दृष्टी, आणि ही सुद्धा नाहीशी झाली. तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. माझ्या पायांनी काय केले, माझ्या बोटांनी काय केलं, माझ्या हातांनी काय केलं, माझ्या पोटांनी काय केलं, याच्याकडे त्याचं दुर्लक्ष असते. अरे अर्जुना, एखादी मोठी लाट येते ना, त्या मोठ्या लाटेमध्ये लहानशा लाटा नाहीशा होतात, नाही का? ज्यांनी समुद्रात गेले आहे, समुद्राजवळ गेले आहे, तर मोठ्या लाटेमध्ये नाहीशा लाटा या लोप पावतात. आणि त्या अशा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या माणसाने मनाने मानले, तरी पाण्याच्या दृष्टीने, नदीच्या दृष्टीने, प्रकृतीच्या दृष्टीने कोण कोणाचा ग्रास करीत आहे? लहान लाट हे पाणीच आहे आणि मोठी लाटसुद्धा पाणीच आहे. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला, पूर्ण पुरुष ज्याच्यामध्ये पूर्णत्व आहे, पूर्णत्व कशाचं? त्याला हे माहीत आहे की मी हा देहधारी नाही, मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, पण माझ्या देहासंगाताकडून कर्मे होतच आहे, ती प्रकृती करवून घेत आहे. अशा त्या पूर्ण पुरुषाला असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील. हे पहा अर्जुना, सोन्याच्या देवीने, सोन्याच्याच शुळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. समजा एखाद्या दुर्गादेवीची प्रतिमा, ती सोन्याची आहे, तिच्या हातामध्ये सोन्याचा त्रिशूळ आहे, आणि तिथे लोटलेला महिषासूर ज्याच्या छातीत तो त्रिशूळ खुपसलेला आहे असे आपण दाखवतो, तर सगळं जर सोनंच असेल तर सोन्यानी सोन्याचा नाश होईल का? हा सगळा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला, पुजारी त्याची पूजा करतो, त्याला हार घालतो, सगळी कर्मकांडे करून, सगळ्या प्रकारची उपासना करून पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, पण तरी वास्तविक पाहिले तर तो त्रिशूळ, तो महिषासूर आणि ती देवी हे सगळ्याच्या सगळं सोनंच नाही का? मग सोन्यानी सोन्याला काय मारणार? पै चित्रिंचे पाणी हुताशु, तो दिठीची भागू आभासू, पटी आगी बोलांशु दोन्ही नाही, मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखो नी लोक पिसे करता म्हणती, आणि तया करणे तू घडोतीही लोकां घातू, परी तेणे केला हे मातू बोलोची नये, तवंधारुची देखावा तरी तवंधारुची देखावा तेजे, माते फेडी हे के बोलिजे, तैसे ज्ञानिया नाही दुजे करील काई, म्हणोनी तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी, गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा. चित्रामधले पाणी आणि आग हा केवळ आपल्या दृष्टीला होणारा भास आहे. चित्रामध्ये खरोखर पाणी नसतं आणि चित्रामध्ये दाखवलेली आग ती सुद्धा आग नसते. चित्र काढलेल्या वस्त्रामध्ये अग्नी किंवा ओलेपणाचा अंश हे दोन्ही नसतात. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने कर्मे करीत असतो, आणि असे कर्मे करीत असताना मूर्ख लोक त्याला कर्मकर्ता असे म्हणतात. आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश झाला तरी काही हरकत नाही, पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्ट बोलूच नाही. आधी तर सूर्याने अंधार पाहावा, पण सूर्यापुढे अंधार टिकणार कसा? सूर्य अंधार कधी पाहू शकत नाही. मग सूर्य अंधाराचा नाश करतो हे कोठे बोलता येईल? त्याप्रमाणे ज्ञान्याला त्याच्याशिवाय जर दुसरे नाही मग तो काय करणार आहे? त्याला तर जग हे दुसरं नाहीच आहे, तो स्वतःच जग आहे. म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी ही गंगेला मिळाल्यानंतर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा पूर्ण नाहीसा होतो.
आगी सी आगी झकटलया काय पोळे धनंजया की शस्त्र रूपे आपणया आपणची तैसे आपणया परते जो नेणे क्रिया जाता ते तेथ काय लिंपवी बुद्धि ते तयाचिये म्हणोनी कार्य करता क्रिया हे स्वरूप चिजाहले जया नाही शरीरादिकी तया कर्मी बाधू जो करता जीव विंदाणी काढुनी पाचही खाणी घडीत आहे करणी आवती दाही तेथ न्याओ आणि अन्याओ हा द्विविधी साधुनी आवो उभविता नलवी खेओ कर्म भुवने।
अर्जुना, अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर मग कोण कोणाला पोळील आणि कोण कोणाला जाळील? का शस्त्र आपणच आपल्याला रुतेल का? त्याप्रमाणे जो कर्म मात्राला आपणाहून वेगळे समजत नाही अशा स्थितीमध्ये कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील? म्हणून कार्य, कर्ता आणि क्रिया हे ज्याला आपले स्वरूपच झाले आहे त्याला शरीर इत्यादीकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन राहत नाही। आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक पाच या खाणीकडून म्हणजे जे पाच कारण आहे या खाणीकडून इंद्रियरूपी 10 आवतांच्या सहाय्याने कर्म मात्र तयार करीत आहे। इंद्रियरूपी 10 आवत म्हणजे हे 10 जे इंद्रिय आहे कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना माऊलींनी आऊत म्हटलं आहे। आऊत बऱ्याच लोकांना माहीत नसेल। आऊत म्हणजे शेताची मशागत करण्यासाठी एकदा आपण बियाणं पेरलं, बियाणं पेरल्यानंतर ते पीक उगवतं, पीक उगवतं पिकासोबत तण पण उगवतं ज्याला इंग्रजीत वीड्स म्हणतात, हिंदीमध्ये खरपतवार म्हणतात आणि मराठीमध्ये निंदा म्हणतात। तर ते निंदा किंवा तण हे उगवतं तर त्याला मारत बसण्यापेक्षा एक एक उपटीत बसण्यापेक्षा छोटे वखरासारखे डवरे म्हणतात त्या डवऱ्यांच्या माध्यमातून मशागत करतात आणि त्याला छोटीशी पास असते त्या पासेतून ते जमिनीतून चालतं आणि अशा तणाला अशा अवांछनीय वीड्सला निंदाला ते उपटून टाकतं। तर तसे हे अवांछनीय इंद्रिय यांना हे इंद्रिय जे आहे ते कारण आहे कर्माचं। तेथे न्याय आणि अन्याय विधिनिषेध असे दोन आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही।
या थोराडा कीर कामा विरजानो हे आत्मा परी म्हणसी हन उपक्रमा तुलावी तो साक्षी चिद्रुपू कर्म प्रवृत्तीचा संकल्पू उठी तो का निरोपू आपण ची दे तरी कर्म प्रवृत्ती ही लागी तयाया सुनाही आंगी जे प्रवृत्तीचे ही उळी गिलो कूचियाथी म्हणोनी आत्मयाचे केवळ जो रूपची जाहला निखिळ तया नाही बंदी शाळ कर्माची हे परी अज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी तेथ चितारणी हे त्रिपुठी प्रसिद्ध जे का।
या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर कुठेच सहाय्य होत नाही पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर असेही होत नाही। ज्ञान स्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म कारणाच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप आपण देतो का? तर नाही। त्याचा संकल्पसुद्धा आत्म्यापासून तयार होत नाही, तोही बुद्धीपासून तयार होते आणि बुद्धी ही आपल्या देहाचा भाग असतो। तर कर्म प्रवृत्तीकरिता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाहीत, कारण की प्रवृत्तीची देखील बिगार वाहणारे देहबुद्धिवान जीवच आहेत. म्हणजे त्याची प्रेरणासुद्धा जीवापासूनच निर्माण होते, आत्म्यापासून नाही. म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला त्याला हा कर्माचा तुरंग नाही. परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे, म्हणजे मी देह आहे हे विपरीत ज्ञान आहे, या विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते, तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी ही प्रसिद्ध आहे. आणि ही त्रिपुटीच त्याला, त्या देहाला, त्या जीवाला आणि त्या आत्म्याला, आत्मा हा अलिप्त पण जीव मात्र हा आत्माच कर्म करतो असे समजतो, किंवा जीवाला असं वाटतं की मीच कर्म करतो. आत्म्याचा कर्माशी काही संबंध नसतो, जीवाचा किंवा शरीराचा सुद्धा कामाशी काही संबंध नसतो. ती प्रकृती या जीवाच्या माध्यमातून कर्म करून घेत असते आणि जीव हा देहाहंकारामध्ये मध्ये बांधल्या गेल्यामुळे त्याला असं वाटतं की हे कर्म मीच करतो आणि हे कर्म मीच करतो असे त्याला वाटत असल्यामुळे त्या कर्मापासून जे बंधनं निर्माण होतात ते त्या जीवाला बंधनं पडतात आणि ते भोगावेच लागतात. मग ते चांगल्या कर्माचे असो की वाईट कर्माचे असो, तुम्ही लोकांचं भलं करत असाल किंवा वाईट करत असाल, ते सगळं तुमचा प्रारब्ध तुमच्याशी बांधला जातो आणि त्याप्रमाणेच त्या जीवाची पुढची गती त्या आत्म्यासोबत ठरलेली असते. 17वा श्लोक इथे संपतो आणि आजचं आपलं निरूपणसुद्धा आपण इथे संपवू आणि उद्या 18व्या श्लोकापासूनचा भाग पुढे घेऊ.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.